खंड चौथा, प्रकरण 45, ठगबाजी। मी दिलेला सल्लाच योग्य होता याबद्दल मला बिलकुल शंका नव्हती। तो खटला योग्य तऱ्हेने चालविण्याची लायकी माझ्यामध्ये आहे की नाही याबद्दल मात्र मला भरपूर शंका वाटत होती। असला जबाबदारीचा खटला माझ्यासारख्याने वरिष्ठ कोर्टात चालविणे मला फार जोखमीचे वाटले। त्यामुळे मनात भीतभीतच मी न्यायाधीशांपुढे उभा राहिलो। त्या चुकीचा उल्लेख होता क्षणीच एक न्यायाधीश उसळून बोलले, ही ठगबाजी म्हणता येईल नाही का? मी हिरवा पिवळा होऊन गेलो। जेथे फसवणुकीचा लवलेशही नाही तेथे ठगबाजीची शंका घेण्यात यावी हे मला असह्य झाले। सुरुवातीला जेथे न्यायाधीशाचा ग्रह भलताच झाला आहे तेथे असला बिकट खटला कसा जिंकता यावा असा मी मनाशी विचार केला। स्वतःचा क्रोध दाबला आणि शांत होऊन मी जबाब दिला, पुरी हकीकत ऐकून घेण्यापूर्वीच तुम्ही ठगबाजीचा आरोप लादता याचे मला आश्चर्य वाटते। मी आरोप करीत नाही, फक्त शंका उपस्थित केली, न्यायाधीश म्हणाले। आपली शंका मला आरोपासारखी वाटते, मी माझी हकीकत समजावून देतो, त्याउपर शंकेला जागा राहील तर आपण खुशाल शंका घ्या, मी उत्तर दिले। तुम्हाला मध्येच अटकावल्याबद्दल मला दिलगिरी वाटते, तुमचा खुलासा समजावून सांगा, न्यायाधीश शांत होऊन म्हणाले। खुलाशासाठी माझ्यापाशी भरपूर सामग्री होतीच। सुरुवातीला शंका निघाली व न्यायाधीशांचे लक्ष मी माझ्या म्हणण्याकडे आकर्षू शकलो, त्यामुळे मलाही हिंमत आली आणि मी समग्र हकीकत समजावून दिली। न्यायाधीशांनी ती शांतपणे ऐकली आणि त्यांच्या लक्षात आले की दोष नजर चुकीनेच झालेला आहे आणि खूप मेहनत करून तयार केलेला हिशेब रद्द करणेही त्यांना बरे वाटले नाही। विरुद्ध पक्षाच्या वकिलास खात्री वाटत होती की चूक कबूल केली गेल्यानंतर त्यांना विशेष बोलावयाचे राहणार नाही, पण असल्या स्पष्ट व सुधारता येण्यासारख्या बाबीवर पंचांचा ठराव रद्द करायला न्यायाधीश कबूल होत ना। विरुद्ध पक्षाच्या वकिलाने खूप प्रयत्न केला, पण ज्या न्यायाधीशाने शंका घेतली होती तोच माझ्या बाजूचा बनला होता। मिस्टर गांधींनी चूक कबूलच केली नसती तर तुम्ही काय करणार होता? न्यायाधीश म्हणाले, हिशेबाच्या ज्या तज्ज्ञाला आम्ही नेमला त्याहून अधिक वाकबगार किंवा प्रामाणिक तज्ज्ञ आम्ही कोठून आणावा? विरुद्ध वकिलांनी विचारले। तुमच्या खटल्याची तुम्हाला सांगोपांग माहिती आहे असे आम्हाला धरून चाललेच पाहिजे। कोणत्याही हिशेब निसाच्या हातून घडण्याचा संभव आहे अशा चुकीपलीकडे इतर चुका जर तुम्ही दाखवून देऊ शकत नसाल तर कायद्यातील बारीकशा फटीच्या जोरावर दोन्ही पक्षांना पहिल्यापासून खर्चात ढकलायला कोर्ट तयार होणार नाही, आणि कोर्टाने हा खटला पुन्हा पहिल्यापासून ऐकावा असे तुम्हाला वाटत असेल, असे तुम्ही म्हणत असाल तर तेही होण्याजोगे नाही। या व असल्या युक्तिवादांनी वकिलाला गप्प करून व पंचाला चुका सुधारून किंवा ही एवढी चूक सुधारून ठराव परत पाठविण्यास हुकूम करून तो सुधारलेला ठराव न्यायाधीशांनी मान्य करण्याचे ठरविले। माझ्या हर्षाला सीमा राहिली नाही। पक्षकार व थोरले वकील खुश झाले आणि वकिलीच्या धंद्यातही सत्याला जागून काम होऊ शकते ही माझी समजूत दृढ झाली। मात्र वाचकाने एवढे लक्षात ठेवले पाहिजे की धंदा म्हणून वकिली करणे हेच मुळात अयोग्य आहे। सत्याच्या पालनाने त्या मूलभूत दोषाचे निराकरण होऊ शकत नाही।